मागच्या नवरात्रीपासून येत्या नवरात्रीपर्यंत हे गाणं अशीच धूम करणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू आहे तुमचा फेवरेट वाला. जी सारा तो सुबह सुबह आ गई थी आपके संग बतियाने के लिए, पण त्याचसोबत मी तुम्हाला विचारलं होतं की या उन्हाळ्यामुळे आणि या पाणी टंचाईमुळे तुमच्या किचनमधल्या कोणत्या भाज्या गायब होत आहेत. तर हेच सांगण्यासाठी माझ्याकडे कॉल आला आहे तो म्हणजे ज्योती होपळे यांचा. आता त्या काय म्हणतात ऐकून घेऊयात.
असं सांगणं अवघड आहे आता, नेमकी कोणती भाजी सांगावी हा प्रश्न पडलाय.
अरे बापरे, म्हणजे एवढ्या भाज्या गायब झाल्यात.
आता पाण्यामुळे म्हणलं तर काय, सध्या मेथी पण कमी होती यावेळेस आणि मेथीचं पण पाण्याच्या ह्याच्यामध्ये ज्या भाज्या पाहिजे होत्या खाण्यासाठी पालेभाज्या वगैरे तशा विशेष नव्हत्या ह्या भाज्या.
ओके, तर आय विश की आता या पावसाळ्यात तरी त्या मिळाव्या.
आय विश टू की ह्या पावसाळ्यामध्ये सगळ्या छान छान भाज्या मिळाव्या आणि सगळ्यांच्या तब्येती एकदम तंदुरुस्त राहाव्या. आता सध्या असं एवढं व्हायरल आलेलं आहे की काही विचारायची सोयच नाही.
खरं
आजारी पडतोय, कुठले काय कुठलं व्हायरल येत आहे काय होते, रोज एकाचा रोज एकाचा आजार पण आहे. ते खाण्यामध्ये कुठलं भेसळ येते, भाज्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, डाळींमध्ये प्रॉब्लेम आहे का, कुठल्या आयटम मध्ये कुठलं काय
वागे यार. एक गृहिणी म्हणून या सगळ्या गोष्टी खूप अवघड जात असतात की सकाळचं झालं नाही की संध्याकाळी काय भाजीला करू, संध्याकाळचं झालं नाही की उद्या डब्याला काय करू, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे असतात. पण त्याचसोबत तुमच्याही काही आवडीनिवडी असतील ना आणि त्या आता तुम्हाला खायला मिळत नसतील, तर वही तो बात पूछ रही हो की तुमच्या ताटातनं कोणती भाजी गायब झाली आहे पाणी टंचाईमुळे. पटकन मला कॉल करून सांगा 9607007935 या नंबरवर. सोबतच ऐका सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.